त्याचप्रमाणे या भौतिक जगामध्ये ज्याची तुलना जन्म मृत्यू रूपी सागराशी केलेली आहे, अशा या भौतिक जगामध्ये मनुष्य जन्म मिळणं तेवढाच दुर्मिळ आहे. आता हा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सगळेच जण भक्तीमध्ये येतात किंवा सगळ्यांनाच भक्ती करायची संधी मिळते अशी नाही. अमेझॉनच्या जंगलामध्ये काही रानटी मनुष्य राहतात आणि या मनुष्यांना बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नाही. ते निर्वस्त्र असतात, त्यांना फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथून एवढंच माहिती आहे. अशा लोकांना भक्तीची संधी मिळते असं नाही. तर मनुष्य जन्म मिळाल्यानंतर तो कुठं मिळतो हे देखील महत्वाचं आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणाले, भारत भूमी तर होईल जन्म यार, की असा मनुष्य जन्म जो एकदम दुर्मिळ आहे आणि त्यामध्ये पण सुवर्ण संधी की भारतामध्ये जन्माला आलो, म्हणजे सोने पे सुहागा. हा, की भक्ती करण्याची अजून शक्यता दाट झाली. खरं या भारतामध्ये देखील आज दिशाभूल करणारे, अध्यात्माच्या नावावरती दिशाभूल करणारे असंख्य संस्था आहेत. त्यामुळं असा दुर्मिळ मनुष्य प्राप्त झालाय तो पण भारतामध्ये प्राप्त होणं, आणि मग अशा तथाकथित ज्या खोट्या आध्यात्मिक संस्था आहेत त्यांच्या संपर्कात येऊन अडकणं. पहा की एवढं सगळं चांगलं आहे, खरं परत इथं येऊन दिशाभूल. म्हणून आचार्य सांगतात की जो व्यक्ती प्रामाणिक आहे, ज्याला खऱ्या अर्थाने अध्यात्म जाणून घ्यायचा आहे, ज्याला खरोखरच भक्ती करायची आहे, अशा व्यक्तीला श्रीकृष्ण योग्य संघामध्ये आणतात. आता श्रील प्रभुपादांची ही महान कृपा आहे की आपल्यासारखे जीव आज त्यांच्या संपर्कात आल्यामुळं ही संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. आता अध्यात्मामध्ये आल्यानंतर देखील खूप दिशाभूल होऊ शकतात. आता आपण बोलतोय की आपण एक अधिकृत आध्यात्मिक संस्थेमध्ये जोडलं गेलेलो आहे आणि या आध्यात्मिक संस्थेमध्ये जोडलं जाऊन दीक्षा देखील झालेली आहे, तरी देखील काय काय इच्छा करायची आणि काय मागायचं हे कळलं पाहिजे. जर का असं होऊन देखील आपण चैतन्य महाप्रभू किंवा श्रील प्रभुपादांच्या शिकवणींचा जर का सार नाही जाणला, तर ही जी अतिशय दुर्मिळ मधली दुर्मिळ संधी मिळाली आहे आपल्याला कृष्ण भक्तीची, शुद्ध होऊन गोलोक धामामध्ये जायची, ही संधी देखील आपण घालवू शकू किंवा ती देखील एका अर्थाने गमावली जाईल. श्रीमद भागवतम मध्ये, श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये खूप सुंदर वर्णन आहे, खूप सुंदर कथा आहे. राजा नाभी हा पूर्ण जम्मू द्वीप जे आहे, जो पृथ्वीचा एक मोठा भाग, या जम्मू द्वीपचा राजा असतो. मेरुदेवी ही त्याची पत्नी. हा राजा नाभी इच्छा करतो की मला लग्न करून एक पुत्र प्राप्ती हवी आहे, मला एक मुलगा हवा आहे. म्हणून हा राजा तपस्येला जातो लग्नाआधी. नक्कीच आजकाल लग्नानंतर तपस्या असते, जे हसले ते अनुभवी आहेत, जे हसले नाहीये त्यांना अनुभव येईल. तर हा राजा नाभी लग्नाआधी तपस्येला जातो आणि तपस्या करून मग तो आपले वडील आणि सर्व गुरुवर्यांच्या आशीर्वादाने गृहस्थ आश्रमामध्ये जातो. गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर राजा नाभी आणि त्याची पत्नी मेरुदेवी हे जे अतिशय उच्च भक्त आहेत श्री कृष्णांचे, ते पूर्ण राज्यकारभार भगवंतांच्या आदेशानुसार चालवतात. आता राजा नाभीच्या मनात एके दिवशी इच्छा येते की मला एक पुत्र हवा आहे, एक मला मुलगा हवा आहे, जे लग्न झाल्यानंतर स्वाभाविकच आहे प्रत्येक पती पत्नीला वाटतं. मात्र या राजाची इच्छा साधारण नसते, त्याला कोणी साधारण मुलगा नको असतो, त्याला साक्षात भगवान श्री कृष्ण हेच आपले पोटी पुत्र म्हणून यावेत ही त्याची इच्छा. आणि या इच्छेची पूर्ती व्हावी म्हणून मेरुदेवी आणि राजा नाभी सर्व जगातील शुद्ध ब्राह्मणांना आणि वैष्णवांना मिळून बोलवतात आणि एक यज्ञ सुरू करतात. या यज्ञाचा उद्देश असतो श्री विष्णूंची प्रसन्नता. श्री विष्णूंना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद घेणं, जेणेकरून नाभी राजाला एक पुत्र जो भगवंतांचाच एक अंश असेल असा प्राप्त होईल. सर्व ब्राह्मण यज्ञाला सुरुवात करतात. तिथं सर्व ऋषी मुनी, वैष्णवगण, सर्व राजे रजवाडे आणि स्वतः राजा नाभी आणि मेरुदेवी बसलेले असतात. जसं आपण जन्माष्टमीला यज्ञ करतो त्याप्रमाणे यज्ञ सुरू होतो. यज्ञामध्ये आहुती टाकली जाते. हे सर्व ब्राह्मण अतिशय शुद्ध असतात आणि जसा जसा यज्ञ पुढं जाऊ लागतो तसा तसं त्या यज्ञाच्या ठिकाणी अतिशय अतिशय पवित्र वातावरण आणि त्याची लक्षणं दिसू लागतात. आणि हा यज्ञ सुरू असताना त्या ठिकाणी चक्क श्री विष्णू हे त्यांच्या गरुड वाहनावरती बसून प्रगट होतात. ज्या वेळेला श्री विष्णू तिथं प्रगट होतात यज्ञस्थळी, त्यावेळेला सर्व ब्राह्मण, सर्व वैष्णव आणि तिथं उपस्थित सर्व जनसमुदाय हे आश्चर्यचकित होतात. त्या ठिकाणी सर्वजण श्री विष्णूंचं स्वागत करतात आणि मग हे सर्व ब्राह्मण त्या ठिकाणी विष्णूंना प्रार्थना अर्पण करू लागतात. अतिशय सुंदर सुंदर प्रार्थना ते अर्पण करतात आणि या प्रार्थना अर्पण करत असताना ते एक अतिशय महत्वाची प्रार्थना अर्पण करतात आणि ती प्रार्थना अशी असते की हे भगवंता, हे विष्णू, तुम्ही आत्माराम आहात. आत्माराम म्हणजे ज्यांना कोणाच्याही कडून आनंदाची इच्छा नाही किंवा सेवेची इच्छा नाही. भगवान श्री कृष्ण हे स्वतःमध्ये संतुष्ट असतात. त्यांना बाहेर त्यांच्या भक्ताकडून किंवा इतर कोणाकडून संतुष्टी किंवा सेवेची अपेक्षा नाही. तर वैष्णव किंवा भक्त हे सेवा करतात त्यांच्या शुद्धीकरणाकरता आणि भगवंतांच्या प्रसन्नतेकरता. खरं भगवंतांना ह्याची आवश्यकता नाही. तर हे ब्राह्मण म्हणू लागतात की विष्णू तुम्ही आत्माराम आहात. आमच्यासारखे जण जे यज्ञ करतायत अशा यज्ञाची तुम्हाला काही आवश्यकता नाही, तरी देखील तुम्ही तुमच्या स्वतंत्र इच्छेने इथे आज प्रगट झालाय ही तुमची आमच्यावरती असलेली कृपा आहे. त्यामुळं आम्ही एकच आज वर मागतो तुमच्याकडून. आणि हे ब्राह्मण काय वर मागतायत? हे ब्राह्मण म्हणतायत की या संसारामध्ये सर्वजण अतिशय त्रस्त आहेत. कशान त्रस्त आहेत? भूक, तहान, आजारपण, म्हातारपण, जन्म आणि मृत्यू या सर्व गोष्टीने सगळेजण त्रस्त आहेत. आणि अशा स्थितीमध्ये ज्यांना भक्ती मिळालेली आहे असे लोक देखील मृत्यू समयी तुमचं स्मरण करायला चुकू शकतात. आणि प्रभुपाद या तात्पर्यामध्ये लिहितात की एखादा भक्त पूर्ण वेळ जरी मंदिरामध्ये राहत असेल तरी देखील नियतीच्या किंवा या काळाच्या दुष्ट परिणामामुळं तो मृत्यूच्या समयी भगवंतांना स्मरण करू शकणार नाही, अशा स्थिती होऊ शकते. त्यामुळं हे ब्राह्मण प्रार्थना अर्पण करतायत की आम्हाला एकच गोष्ट द्या की मृत्यूच्या वेळेला ज्या वेळेला आमची स्थिती अतिशय वाईट असेल, बिकट असेल, सर्व चिंता आणि त्रास आणि वेदनेंनी आम्ही ग्रस्त असू, त्यावेळेला आम्ही जर का तुमचं स्मरण करू शकलो नाही भगवंता, तर तुम्ही ती आमच्यावरती कृपा करा आणि आम्हाला तुमचं स्मरण घडेल असा आशीर्वाद द्या. आणि प्रभुपाद लिहितात अंते नारायण स्मृती, मृत्यूच्या वेळेला श्री नारायणांचं स्मरण करणं हाच मनुष्याच्या जीवनाचा उद्देश आहे. आणि त्या उद्देश पूर्ती करता आपण आपलं आयुष्य त्याप्रमाणे तयार केलं पाहिजे. प्रभुपाद आजच्या या श्लोकात शेवटी सांगतात म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप हा मनुष्याचे भावी जीवन यशस्वीपणे बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. हे ब्राह्मण म्हणतात की हे भगवंता, हा राजा नाभी आहे ना, ज्याच्या करता आम्ही हा यज्ञ करत आहोत, हा एका अर्थाने कमी बुद्धिमान आहे. पहा, हा राजा नाभी भक्त आहे बरं, त्यांनी काय इच्छा केली आहे की आपल्या पोटी भगवंत मुलगा म्हणून यावे, ही साधारण इच्छा नाही आहे. कोणीही ऐरे गैरे नथ्थू खैरे अशी इच्छा आपण नाही करू शकत. हा भगवंत भक्त म्हणून यावेत आपल्या पोटी, तर राजा नाभी हे साधारण नाही आहेत. त्यांनी त्यामुळे ही इच्छा केलेली पण साधारण नाही आहे. आणि चक्क त्यांच्या यज्ञामध्ये भगवंत प्रगट होत आहेत. जर का कधी कधी आपण जप करायला बसलो आणि भगवंत आपल्या समोर प्रगट झाले ना, तर राधा गोपीनाथ प्रभू म्हणतात तसं का आपल्याला वाटेल की कोणतरी त्या समोरच्या स्टुडिओमधनं नटून येऊन उभारलंय आपल्या समोर, हा मेकअप करून येऊन उभारलंय असं वाटेल. आणि जर का कळलं की ते साक्षात भगवंत आहेत, त्यांची कृपा द्यायला आलेत, तर मग आपली पळता भुई तोडी होईल आणि बोलता पण येणार नाही की काय मागायचं. हा, तर हे ब्राह्मण इथं सांगतायत की हे नाभी जे आहेत ना राजा, ह्यांची इच्छा खूप चांगली नाही आहे. त्यांना मुलगा हवाय आणि तुम्ही ह्यांच्या पोटी मुलगा म्हणून हवाय आहे. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती, गरीब व्यक्ती, एखादा भिकारी श्रीमंत व्यक्तीकडे जातो, जगातील श्रीमंत व्यक्तीकडे जातो आणि म्हणतो एक मुठभर तांदूळ द्या की, हा तसा हा राजा नाभी आहे की तुमच्याकडे आलाय आणि तुम्ही या राजाला तुमचं धामाची प्राप्ती करून देऊ शकता, तुमच्या चरण कमलाची प्राप्ती करून देऊ शकता. खरं हा राजा मागतोय काय, तर एक मुलगा हवाय. प्रभुपाद लिहितात की आपल्या पोटी भगवंत पुत्र म्हणून यावेत ही देखील एका अर्थाने भौतिक इच्छा आहे. ही देखील इंद्रिय तृप्ती करताच इच्छा आहे. पहा मग आपण कुठं आहोत. ब्राह्मणांनी ही प्रार्थना अर्पण केली आणि मग भगवंतांनी या ब्राह्मणांवरती कृपा म्हणून आणि राजा नाभी आणि त्याची पत्नी मेरुदेवी यांच्यावरती कृपा म्हणून हे मान्य पण केलं की मी तुमच्या पोटी पुत्र म्हणून येईन. भगवंत खरं म्हणाले माझ्या सारखाच व्यक्ती पुत्र येणं म्हणून येणं शक्य नाही, कारण माझ्या समान कोणीही नाही आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही, त्यामुळं मलाच आलं पाहिजे. आणि मग श्री विष्णू पुढं मेरुदेवीच्या गर्भामध्ये पुत्र म्हणून येतात आणि मग ते पुढं ऋषभदेव होतात. तर इच्छा काय असली पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि या श्लोकामध्ये आपण पाहतोय आजच्या की मृत्यू समयी आपली तीच इच्छा होते जी आपल्याला प्रिय आहे. हा जो राजा नाभी आहे ना, या राजा नाभीचे वडील अग्निधर, हे अग्निधर देखील सामान्य नाहीत. ह्यांनी हे तर अख्ख्या पृथ्वीचे सम्राट, भगवंतांचे भक्त, भगवंतांच्या आज्ञानुसार राज्यकारभार चालवलेले हे अग्निधर, ह्यांचे वडील कोण तर राजा प्रियव्रत. राजा प्रियव्रताचे वडील कोण तर स्वयंभूव मनू. आणि स्वयंभूव मनूंचे वडील कोण? ब्रह्माजी. आणि ब्रह्माजींचे वडील कोण? श्रीकृष्ण. त्यामुळं हे ज्यांची आपण चर्चा करतोय हे सगळे दिव्य महापुरुष आहेत, हे सामान्य नाही आहेत. तर राजा नाभींची ही इच्छा, खरं राजा नाभींचे वडील ह्यांच्याविषयी वर्णन केलंय आणि त्यांच्या जीवनातून हे आपण पाहू शकू की त्यांनी काय इच्छा केली त्यांच्या जीवनात. राजा नाभींचे वडील म्हणजेच अग्निधर ह्यांनी त्यांचा राज्य कारभार अख्ख्या जगाचं साम्राज्य भगवंतांच्या इच्छेनुसार चालवलं धर्मतत्वावरती. आणि त्यांनी देखील एकदा इच्छा केली की मला पुत्र प्राप्ती व्हावी जेणेकरून त्या मुलामुळं मी पितृलोकामध्ये जाईन. आता श्रील प्रभुपाद भगवद्गीतेमध्ये आपल्याला याविषयी सांगतात की पितृलोक हे ते ठिकाण आहे जिथं आपले पूर्वज जातात. सगळेच जातात असे नाही, खरं अनेक पूर्वज जिथं तिकडं जातात आणि ह्या पितृलोकामध्ये ते तिथं आनंद घेतात. पितृलोकामध्ये जाण्याकरता एक पुत्र लागतो आणि म्हणूनच भारतामध्ये विशेष करून मुलगा का हवा हे कारण आहे, जे अनेकांना माहीत नाही तर हे एक कारण महत्वाचं आहे. खरं पितृलोकामध्ये जाणं म्हणजे सर्वोच्च नाही, पितृलोकामध्ये जाणं म्हणजे अमेरिकेमध्ये थोडे दिवस फिरायला जाणं असं आहे. तिथं थोड्या दिवस फिरायला जाणं, व्हिसा म्हणजे परवानगी संपली की हकलतायत परत भारतात यायचं. तसंच पितृलोकामध्ये गेल्यानंतर तिथं असलेले आपले कर्म संपले की परत खाली यायचं. पितृलोकामधील व्यक्ती देखील जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्त नाहीत. हा, तर अग्निधरनी पितृलोकामध्ये जायची इच्छा केली म्हणून त्याला एक मुलगा हवा होता आणि त्याकरता तो तपस्या करण्याकरता मंदार पर्वताच्या इथं गेला. मंदार पर्वताच्या इथं हजारो वर्ष अग्निधर राजांनी तपस्या केली. ब्रह्माजींनी अग्निधरची इच्छा ओळखली आणि स्वतःच्या राजमहलामधली एक अतिशय सुंदर अप्सरा ही अग्निधरकडे पाठवली. आणि नक्कीच ही अप्सरा तिथं आल्यानंतर अग्निधर राजा या अप्सराकडे आकर्षित झाले, मोहित झाले आणि त्यांचं लग्न झालं. अग्निधर राजाला या अप्सरेपासून, जिचं नाव पूर्वचित्ती, हिच्यापासून 10 मुलं झाली. त्या 10 मुलांमधील एक म्हणजे नाभी, राजा नाभी. खरं ही जी 10 मुलं झाली अग्निधर राजाला, ही 10 मुलं झाल्यानंतर पूर्वचित्ती म्हणजेच अग्निधर राजाची पत्नी, ज्याला जिला अग्निधर अतिशय असत्य होते, अग्निधर राजा किती असत होते पूर्व चित्तीला, तर ज्या वेळेला पूर्व चित्ती ज्या ठिकाणी ते तपस्या करत होते तिथं आले तेव्हा अग्निधर राजांची तपस्या थांबली. आणि नुसती थांबली नाही तर अग्निधर राजा तिचे सौंदर्य बघून एवढे मोहित झाले की त्यांनी पूर्व चित्ती अप्सराला एक ब्राह्मण पुत्र समजले आणि तिच्या पाठीमागे धावू लागले. आणि मग भागवतम मधील श्लोक सगळे सांगतात की अग्निधर राजांनी कशी स्तुती केली तिच्या सौंदर्याची. ते म्हणतायत की तुझ्या कान तुझे चेहरा म्हणजे अतिशय सुंदर असं कमळांनी सजलेला तलाव आहे, त्याच्यामध्ये तुझ्या कानातले जे माशाचे कानातले आहेत त्यामधील ते दोन मासे आहेत, तुझे डोळे हे अतिशय सुंदर दोन चंचल माशांप्रमाणे आहेत आणि ते माझ्यावरती स्थिर होऊ दे, हे देवी माझ्यावरती कृपा कर. आणि तुझे दात म्हणजे राजहंसाप्रमाणे आहेत. राजहंस आजकाल बघायला पण मिळत नाही. हा तर अग्निधर राजा हे पूर्णपणे मोहित झालेले पूर्व चित्तीच्या सौंदर्याने. आणि लग्न होऊन 10 पुत्र झाल्यानंतर ही अप्सरा परत निघून गेली. आणि प्रभुपाद लिहितात की अप्सरा लोक असेच करतात. हा आणि प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये देतात की विश्वामित्राला मोहित करण्याकरता देखील कोण आले, कोण आले, मेनका. आणि मेनकेशी विवाह झाल्यानंतर नंतर त्यांना पुत्री झाली शकुंतला. शकुंतला झाल्यानंतर मेनका निघून गेली. अग्निधर राजा वल्ला पण असंच, ही 10 मुलं झाल्यानंतर ही पूर्व चित्ती निघून गेली आणि मग अग्निधर राजाचं जीवन पूर्णपणे डिस्टर्ब झालं. आणि अशा स्थितीमध्ये अग्निधर राजाला एके दिवशी मृत्यू आला. आणि मृत्यू समयी आज आपण पाहतोय की यमयम वापी स्मरण भाव तजंत्यंते कलेवरम, की मृत्यूच्या समयी आपल्याला तीच गोष्ट आठवेल ज्याला आपण सर्वात असत्त आहोत. मग अग्निधर राजाला कुठली गोष्ट आठवली असणार आहे, कुठली, अप्सरा. त्यामुळं अग्निधर राजा कुठे गेले, पितृ लोकामध्ये जिथं ही पूर्व चित्ती देखील गेलेले आणि तिथं परत त्यांची भेट झाली. हा शीने पुण्य, पुण्य परत शीन संपले की परत खाली जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये. तर पहा की इच्छा काय केली पाहिजे हे महत्वाचं आहे. एवढ्या दुर्लभ मनुष्य जन्म मिळालाय त्यामध्ये भक्ती करण्याची संधी, त्यामध्ये अतिशय गुरु शिष्य परंपरेमधले प्रमाणित आध्यात्मिक गुरु मिळालेत, तरी देखील आपली इच्छा चुकू शकते. ती इच्छा शुद्ध असली पाहिजे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय ना धनम ना जनम ना सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जल्मनी जल्मनीश्वरे भवता भक्ती अहितुकी. अहितुकी भक्ती म्हणजे काहीही हित नाही, काहीही स्वार्थ नाही अशी भक्ती. त्यामुळं अनेकदा या भक्तीच्या मार्गावरती आपली ट्रेन इकडच्या ट्रॅकवर तिकडच्या ट्रॅकवर जाण्याची शक्यता असते, जे होतं. त्यामुळं सतत आपल्याला या गोष्टीचं स्मरण करून घेतलं पाहिजे, सतत भागवतांचं श्रवण केलं पाहिजे, नित्यम भागवत सेवया. आणि मग आपली चेतना महत्वाचा जो मुद्दा आहे त्याच्यावरतीच स्थित केली पाहिजे. जर का अग्निधर राजा एवढे महान आहेत त्यांचं असं होऊ शकतं, नाभी राजा जे एवढे महान आहेत जे प्रियव्रत राजाच्या वंशामध्ये येतात त्यांचं असं होऊ शकतं, तर आपण कोण आहोत. म्हणतात ना आपण किस झाड की पत्ती आहोत. हा खरं आपल्याला प्रभुपादांच्या कृपेनं ही संधी मिळालेली आहे. त्यामुळं आपल्याला कायमच आपलं लक्ष हे स्पष्ट ठेवलं पाहिजे. आणि जर का भगवंत प्रसन्न झाले जे रोज होतात खरं आपल्याला कळत नाहीत, कारण आपण महामंत्र करताना भगवंत साक्षात आपल्या समोर येतात, आणि जर का भगवंत असे आपल्या समोर आले तर काय मागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. प्रभुपाद सुंदर याच्यावरती एक गोष्ट सांगतात. एका गावामध्ये दुष्काळ पडलेला असतो, त्या गावाची स्थिती अतिशय अतिशय बिकट होते. लोक घर सोडून जायला लागतात, जनावरं मरतात, अनेक लोकांचा मृत्यू होतो, आणि त्या गावाची ती वाईट स्थिती पाहून अनेक लोकांच्या मदती देखील येऊ लागतात. आणि एके दिवशी त्या गावामध्ये चक्क मोठे मंत्री मुख्यमंत्री भेट द्यायला येतात. भेट द्यायला आल्यानंतर जी काही गावात थोडंफार चाललेलं असतं, राहिलेली लोक असती त्यांना भेटतात, आणि असेच हे मोठे मंत्री रस्त्यावरनं फिरत असतात, पाहत असतात. त्यावेळेला त्यांचं लक्ष एक अतिशय म्हातारी व्यक्ती, एक म्हातारी आजी तिच्याकडे जातं. खूपच वय झालेलं असतं, काही तिला स्पष्ट दिसत नसतं, आणि ही आजी काय तिथं रस्त्याच्या कडेला उभारली असते, आणि तिच्या पायाशी एक लाकडाची मोठी मोळी पडलेली असते, जळण्याकरता ती नेत असते. हे मंत्री येऊन त्यांना तिला विचारतात, काय बाई कसं आहे, कसं कसं चाललंय तुझं, काय अडचणी आहेत तुला, वगैरे वगैरे वगैरे, काही तुला मदत हवी आहे का? ती म्हणते होय होय मदत हवी आहे मला. मंत्री म्हणतात काय मदत हवी आहे? मला मदत एवढी करा की खाली पडलेली मोळी थोडी माझ्या डोक्यावर उचलून द्या. तर अशी आपली स्थिती होता कामा नाही की भगवंत आपल्या समोर रोज येतात महामंत्राच्या रूपात. तर या भगवंतांकडे प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या काय आपण मागायचं हे आपलं स्पष्ट असलं पाहिजे. आजच्या या श्लोकामध्ये सांगितलंय, सदा यम यम वापिस स्मरण भाव तजंत्यंते कलेवरम, सदा तत भाव भावित, की आपला काय भाव आहे ना हे भगवंत ओळखतात. ध्रुव महाराजांनी देखील तपस्या केली आणि विष्णू प्रगट झाले त्यांच्या समोर. भले ध्रुव महाराजांनी काही मागितलं नाही, मागायच्या आधीच विष्णूंना कळलं की त्यांचा भाव काय होता. ध्रुव महाराजांना काय हवं होतं? आपल्या वडिलांपेक्षाही मोठं, आपल्या आजोबा ब्रह्माजींपेक्षाही मोठं राज्य हवं होतं. त्यामुळं आपले भाव शुद्ध करणं, आपले चित्त शुद्ध करणं हे मनुष्य जीवनाचं हेतू आहे. आणि ते चित्त शुद्ध करण्याकरता महामंत्र एकमेव आणि अतिशय पॉवरफुल असं साधन आहे. मात्र हे करत असताना इतर चुकीच्या गोष्टी, इतर वासना येणार, त्याच्याकडं आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. जसं भागवतमच्या चौथ्या स्कंदामध्ये गेल्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं प्रचेतांविषयी, की या 10 प्रचेता यांच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन स्वतः विष्णू त्यांच्या समोर प्रगट झाले. आणि विष्णूंनी मग त्यांना सांगितलं की तुमचं आपापसामधील असलेलं प्रेम आणि तुमची भक्ती याच्यावरती मी प्रसन्न आहे, तुम्ही मागा तुम्हाला काय हवंय ते. त्यावेळेला हे प्रचेता म्हटले की भगवंत आम्हाला काहीही नको आहे, फक्त आमच्या तुटक्या प्रयत्नांवरती तुम्ही संतुष्ट रहा एवढंच पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय की आम्हाला काय हवंय का? तर एक गोष्ट आम्ही सांगू इच्छितो की जोपर्यंत हे भगवंता आम्हाला या भौतिक जगामधनं मुक्ती नकोय, आम्हाला भगवत धामामध्ये पण जायची इच्छा नाही आहे, आम्ही नरकामध्ये गेलो तरीही चालेल आम्हाला, फक्त एकच कृपा करा की आम्ही कुठं पण जाओ तिथं आम्हाला शुद्ध भक्तांच्या संघामध्ये कृष्ण कथा ऐकण्याची संधी द्या, एवढंच द्या. मग आम्ही तुम्ही आम्हाला अमेरिकेत घाला, कोल्हापुरात घाला, नरकात जाऊ दे, ब्रह्मलोकात जाऊ दे किंवा वैकुंठामध्ये जाऊ दे. तर प्रचेतांचं हे मागणं होतं की आम्हाला शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये कृष्ण कथा ऐकण्याची संधी सदैव द्या, एवढंच आमचं मागणं आहे, दुसरं काहीही नको. हा, कारण कृष्ण कथा जो कोणी पितो, आपण पण पितो, कारण इकडनं पितो. आता येताना आम्ही काही लोकांना पिताना पाहिलं, ते दुसरीकडनं पित होते. हा, तर सगळ्यांनीच एका अर्थाने व्यसनी बनलं पाहिजे. आपल्याला कृष्ण कथेचं व्यसन हवं आहे. हा, आणि ते जर का आपण व्यसन नाही जुमानलं तर बैलाप्रमाणे नाकामध्ये व्यसन येतं आणि मग आपण जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये ओढलं जातो. बैलाच्या नाकामध्ये दोर असते ना, त्याला पण गावामध्ये काय म्हणतात, व्यसनच म्हणतात. आणि तो बैल एवढा ताकदवान असतो, किंवा उंट घ्या, हे एवढे ताकदवान प्राणी आहेत, खरं ते फक्त थोडीशी दोरी ओढली की लगेच वळतात. का? कारण ते नाकामध्ये लागत असतं. एवढे मोठे मोठे हे प्राणी फक्त त्या छोटीशा दोरीनं नियंत्रित होतात. आणि ती दोरी घेऊन कोण बसतो? कधी कधी हत्तीच्या पाठीवरती जो कोण मिहूत काय म्हणतात, माहूत, माहूत जो असतो, तो हत्ती किती टनी असतो? तो असतो 5-25 टनी. तो माहूत किती, 25-50 किलोचा पण नसतो, तर तो अख्ख्या हत्तीला नियंत्रण करत असतो. हा, त्याचप्रमाणे या उंटाचं मी एके दिवशी पाहिलंय, हे उंट जे फिरवायला येतात ना, मुलांना बसवतात, मी एके दिवशी जात होतो रस्त्यावर, कडेनं तो उंटवाला उंटाला घेऊन जात होता. मी थांबलो आणि पाहिलं की काय आपली स्थिती आहे ती पाहण्याकरता, माझी स्थिती काय आहे ती पाहण्याकरता मी थांबलो. तर तो जो उंट नेणारा मुलगा होता, 25-28 वर्षाचा जास्तीत जास्त, तो 15 फूट पुढं चालत होता. त्याच्या हातात ती दोरी, त्या दोरीला असं पोट होतं, म्हणजे ती दोरी ओढली गेलेली नव्हती, असं दोरीला पोट होतं, आणि मग त्याला तो उंट होता. आणि हा मोठाच्या मोठा उंट इकडं बघतोय, तिकडं बघतोय, पुढं बघतोय, अतिशय छाती ताट करून चाललाय. खरं या उंटाला माहिती आहे की जी दोरी आणि माझ्या मालकाचं अंतर आहे ना, हे ताणलं गेलं की मी संपलो. कारण ती दोरी त्याच्या नाकातनं गेली असती आणि त्या नाकामध्ये खिळ्यासारखं एक गोष्ट असते, ज्या त्या दोरीला थोडासा ताण बसला की अशा काही ते टोचतं आणि असे काही वेदना होतात की मग तो उंट कधीच ते सहन करत नाही, किंवा करायची इच्छा नसते. म्हणून त्या दोरीचं आणि त्या ह्याच्यातलं अंतर तो कधीच कमी होऊ देत नाही, त्या दोरीला कधीच ताण येईल असा तो वागत नाही. भौतिक जगामध्ये बद्ध जीवांची सगळ्यांची स्थिती हीच आहे. तीन गुणांची ही जी दोरी आपल्या नाकामध्ये आहे ना, ती अशीच खेचती आपल्याला. मात्र यातनं मुक्त होण्याची ही संधी आपल्याला मिळालेली आहे, आणि ती संधी आपण कधीच कधीच वाया घालवता कामा नाही. मात्र हे भौतिक जगत आणि ह्याचं आकर्षण एवढं प्रखर आहे, एवढं प्रखर आहे की हे पदोपदी आपण विसरणार. खरं उपाय एकच की परत पदोपदी ते लक्षात ठेवायचं, एकत्र येऊन बोलायचं, वाचन करायचं. तर म्हणूनच या कृष्ण कथेमध्ये एवढी ताकद आहे की जो व्यक्ती सतत या कृष्ण कथेचं स्वाद करतो त्याचं चित्त शुद्ध होतं, चित्त शुद्ध झाल्यामुळं इच्छा शुद्ध होतात, आणि अशा पद्धतीनं आयुष्य जगल्यानंतर मृत्यूसमयी आपल्याला भगवंत आठवू शकतात. स्वतःच्या प्रयत्नाने नाही, तर भगवंतांच्या कृपेनं भगवंत आपल्याला स्मरण देतील, आणि मग आपण आपला पुढचा जन्म भगवंतांच्या धामात किंवा त्यांची जशी इच्छा आहे त्या पद्धतीनं घेऊ. तर इथं बसलेले सगळेजण जे आपण आहोत, आता आपण मागच्या जन्मामध्ये जे वागलोय त्याचं फळ भोगतोय. त्याप्रमाणे आपल्याला हे कान, नाक, डोळे सगळं मिळालेलं आहे. आणि आत्ता कसं वागू याप्रमाणे पुढचं सगळं मिळणार आहे. या जन्मामध्ये आपल्याला आजारपण, म्हातारपण, मृत्यू हे येणारच येणार. खरं कृष्ण भावना भावित आपण जर का झालो तर हे शेवटचं ठरू शकतं. आणि हा एकमेव उपाय आहे की कृष्ण भावना भावित होणं, नाहीतर आपण या दुष्ट चक्रातून कधीच सुटू शकणार नाही. भरत महाराजांचं आज उदाहरण देत आहेत प्रभुपाद की भरत महाराज हे जे महान भक्त जे भावस्थितीमध्ये गेले होते ते हरणाला आसक्त झाले आणि मृत्यू समयी त्यांना हरणाचं स्मरण झालं तर पुढचा जन्म त्यांना कुठला मिळाला? हरणाचा मिळाला. तर आपल्यासारखे साधक, नवशिक्या साधक हे कुठं आहेत? त्यामुळं हे आपण जेवढं समजतोय तेवढा हा मार्ग सोपा नाही. हा आणि हा मार्ग सोडला तर दुसरं कुठलंही साधन नाही. चार दिवसापूर्वी मी माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त पुण्याला चाललेलो. नक्कीच अचानक पुण्याला जायचं ठरलं, त्यामुळं ट्रेन फुल होत्या, अनेक बसेस फुल होत्या आणि लवकर पोचायचं होतं. म्हणून मी एसटी महामंडळाची नवीन वोल्वो निघाली आहे, वोल्वो गाडी म्हणून मोठी एकच गाडी आहे ती दिवसभरातनं, त्या गाडीचं रिझर्वेशन केलं आणि गाडीतनं निघालो. आता या गाड्यांचं एकच अडचण की हे सिनेमा लावतात सगळीकडं. हा भयानक गोष्ट असते ती. खरं काही इलाज नव्हता मला, कारण दुसरी मला लवकर पोचायचं होतं. आता गाडीमध्ये बसल्यानंतर तरी पण माझी सीट पाठीमागं होती, माझी सीट काहीतरी 39वी सीट होती, तरी पण ही गाडी अशी डिझाईन केली आहे कुठल्या पण सीटवर बसा सिनेमा दिसणार. लवकरच सांगतो मी सिनेमा पाहिला नाही. हा खरं मी कानाने पाहिला, मला जबरदस्तीने त्याने भाग पाडलं, कारण ते स्पीकर अशा ठिकाणी कानावरतीच होते. मी जप करायचा बंद करत होतो तो बंद केला, कारण जपामध्ये काय ते स्पीकर कानावरती होते. त्यामुळे मी भागवतम हे जे आत्ता सांगतोय ते त्यावेळेला गाडीतनं वाचत मी निघालेलो, त्यामुळे एका अर्थाने प्रवचनाची तयारी गाडीत झाली. खरं थोडक्यात पिक्चरची स्टोरी पण सांगतो, बरं वाटलं सगळ्यांना, थोडीशी जाग पण आली. हा खरं तुम्ही सिनेमाची ही स्टोरी, मराठी पिक्चर होता बरं, ह्याची स्टोरी ऐकाल ना. मी एकच गोष्ट करायची राहिली होती, त्या गाडीत दगड असताना तर तो मी भिरकटून देऊन तो टीव्ही फोडला असता नक्की. ते मी केलं नाही म्हणून आज मी इथं समोर आहे. काय असेल हो स्टोरी? एक कोणतर मुलगा असतो, 25 ते 28 वर्षाचा मुलगा, कुठल्या तरी एका कांदा बटाट्या चाळीमध्ये राहत असतो. तो आणि त्याची आई एवढेच या दुनियेमध्ये राहिलेले असतात, दुसरं कोणीही नसतं. एके दिवशी हा मुलगा कोणाला तरी वाचवायला जातो आणि त्या चाळीतल्या विहिरीमध्ये पडतो. त्याला वाचवायला सगळी चाळ एकत्र होती आणि तो पाण्याखाली गेलेला मुलगा वर येतो आणि आश्चर्य म्हणजे तो जिवंत असतो. नंतर दुसऱ्या दिवशी हा मुलगा कुठेतरी फिरत असतो, असं भरकटत असतो, त्यावेळेला पोलीस एका गुंडाच्या पाठीमागे लागलेले असतात आणि त्या गुंडाला गोळी मारताना हा मुलगा आडवा येतो आणि गोळी ह्याला लागते, तरी देखील हा मरत नाही. थोड्या वेळाने या मुलाला हे कळतं की मला मृत्यू नाही, मला मृत्यू नाही आहे, मला म्हातारपण नाही आहे, मला आजारपण देखील नाही आहे, हे त्याला कळतं. आणि मग तो आपल्याच दुनियेमध्ये वावरायला लागतो. अरे मग असं कसं? तो त्याचा हात बघतो तर हातावरती त्याच्या रेषा नसतात. हे मी सगळं ऐकलंय, हा खरं सांगतो मी तुम्हाला, ऐकून किती स्ट्रॉंग आहे. मी आता तुम्हाला जे सांगितलं ना की इकडनं कृष्ण कथा पिल्यानंतर काय होतं, एवढं स्ट्रॉंग आहे की न बघता पण आपण शुद्ध होतो कानाने ऐकून, तसंच न बघता पण पिक्चर कळू शकतो कानाने ऐकून. हे उदाहरण हा तर या मुलाला कळतं की आपल्याला मृत्यू नाही आहे, म्हातारपण नाही आहे आणि आपल्याला आजारपण नाही आहे. मग तो म्हणतोय मग जीवनात मजा काय आहे, अरे सगळ्यांना जे येणार ते मला येणार नाही आहे. मग तो हिरो बनतो. भयानक असा काहीतरी पिक्चर होता. तो डायरेक्टर जर का मला भेटला आणि माझ्या हातात बंदूक असेल तर हा तर नंतर इंद्रदेव येत आणि इंद्रदेव भक्तांना पाठवतात की जावा आणि त्याचं भविष्य लिहा, कारण त्याचं भविष्यच लिहिलं गेलं नाही आहे म्हणून तो असा झालाय वगैरे 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 वगैरे. सांगायचा मुद्दा हा आहे, पहिला मुद्दा की तुम्ही सिनेमा बघू नका तो, आणि दुसरा सांगायचा मुद्दा हा आहे की कृष्ण भावना ही एकमेव एकमेव या जन्म मृत्यूच्या चक्रातनं सुटण्याकरता मार्ग आहे. तो आपल्याला मिळाला आहे आणि तो मिळाल्यानंतर आपली इच्छा कशी शुद्ध ठेवायची, ना धनम ना जनम ना सुंदरीम, हे किती महत्वाचं आहे. की हे महान राजे, हे एका अर्थाने महान भक्त ह्यांच्या जीवनाद्वारे आपण पाहू शकतो, तर मग आपण कोण आहोत त्यांच्या समोर. हा तर महत्वाचं हे आहे की आपण कुठेही राहोत, गृहस्थ आश्रमामध्ये राहून पण आपण एका अर्थाने इंद्रिय तृप्तीच्या विहिरीत राहू शकतो, किंवा जर का पूर्ण आपण भक्तीमध्ये लागलो तर ती मुक्त अवस्थेमध्ये गृहस्थ आश्रमात राहू शकतो. तसंच कुठलाही आश्रम आहे. हा तर कुठल्या आश्रमात राहतो हे दुय्यम आहे, खरं कुठल्या भावनेत आपण राहतो हे प्रथम आहे. आणि ती भावना कृष्ण भावना भावित असली पाहिजे हे महत्वाचं आहे. कारण प्रत्येक पदोपदी आपल्याला मृत्यूची भीती आहे आणि या मृत्यूनंतर पुढचा जन्म काय आहे तो आजचा हा श्लोक सांगतो. यम यम वापी स्मरण भाव तजंत्यंते कलेवरम. मृत्यूच्या वेळेला सगळ्या गोष्टी फास्ट फॉरवर्ड होतात आणि ज्या गोष्टींवरती आपण अधिक चिंतन केलेलं आहे, ज्या गोष्टींना आपण अधिक आसक्त आहोत, ज्या गोष्टींमध्ये आपलं चित्त लागलेलं आहे, तीच गोष्ट समोर येऊन थांबते आणि त्यानुसार पुढचा जन्म पुढची गती मिळते. कारण हे स्थूल शरीर इथंच राहतं आणि सर्व सूक्ष्म गोष्टी जे मनावरती मनामध्ये सूक्ष्म मनामध्ये सगळ्या साठलेल्या आहेत, ते मन ती बुद्धी आणि अहंकार आत्म्याला घेऊन पुढच्या शरीरामध्ये जातात. हे विज्ञान आहे आणि आपल्याला हे सगळ्या गोष्टी प्रभुपादांच्या कृपेनं प्राप्त झालेल्या आहेत. आता आपल्या हातामध्ये आहे किती गांभीर्याने आपण हे घेतो आणि ही संधीचा सुवर्ण संधी कशी करायची ही आपल्या हातात आहे. प्रभुपाद म्हणाले की प्रत्येक भक्त हा शुद्ध भक्त होऊ शकतो. त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी 100% अपराधांपासून मुक्त झाले पाहिजेत आणि 100% अपराधांपासून मुक्त होण्याकरता प्रामाणिक प्रयत्न आणि निश्चय या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. कृष्ण भावनेमध्ये काहीही अशक्य नाही हे प्रभुपादांनी सांगितलं. प्रभुपादांनी त्यांच्या जीवनाद्वारे आपल्याला दाखवून दिलं नुसतं जगायचं कसं नाही तर मरायचं कसं, कृष्ण भावना भावित होऊन कसं मरायचं, कसं शरीर सोडायचं हे देखील दाखवून दिलं. आणि जर का त्या पद्धतीनं आपण आपला प्रयत्न केला प्रामाणिक तर नक्की आहे पुढचा जन्म आपण भगवंतांच्या संघामध्ये किंवा शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये असू. तर फक्त सारांशामध्ये एवढंच आहे की ही संधी आपल्याला जी दुर्मिळ मिळालेली आहे त्या संधीचा पुरेपूर फायदा घेणं आणि आपल्या जीवनाचा हेतू काय असला पाहिजे, तो कसा पूर्व आचार्यांनी सांगितलेलाच असला पाहिजे हे कायम नजरेसमोर ठेवणं आणि त्याच्यावरती चिंतन करणं. आणि याकरता साधा सोपी जीवन पद्धती आपल्याला प्रभुपादांनी दिली आहे, ती म्हणजे चार नियमांचं पालन, रोज 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप, रोज भागवत श्रवण किंवा भागवताचं वाचन, साप्ताहिक सत्संग कार्यक्रम आणि सत्संग कार्यक्रम झाल्यानंतर पोट भरून प्रसाद. हा, प्रभुपाद म्हटले की कसेही असाल, इस्कॉनचे हे बेसिक तत्व पालन करत राहा आणि इस्कॉन सोडून जाऊ नका. आंबा जर का झाडावरनं लवकर पिकतो म्हणून उडी मारली आंब्यानं तर तो पिकत नाही, तर तो सडतो. प्रभुपादांना हेच सांगायचंय की इस्कॉन मध्ये आयुष्यभर राहा आणि ह्या ज्या काही बेसिक तत्व आहेत, मूल तत्व एवढी पालन करत राहा, तुम्ही भगवत धामात जाल ह्याची गॅरंटी मी देतो. पुढच्या दाराने नाही आला तर पाठीमागच्या दाराने मी तुम्हाला घेतो, अजून काय पाहिजे. तर ह्या आचार्यांच्या या कृपेचा फायदा आपण घेतला पाहिजे. या आचार्यांनी काय दिलंय आणि आपल्याला काय प्राप्त झालंय हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा, आणि हेच जर का आपण कायम स्मरणात ठेवलं आणि इस्कॉन मध्ये शेवटपर्यंत प्रभुपादांच्या शिकवणीनुसार कार्य करत सेवा करत राहिलो तर नक्की आहे भगवंत आणि प्रभुपाद आपल्याला त्यांची कृपा देतीलच, यात शंकाच नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की.